आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां प्रादेशिक खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल महाराष्ट्रांतल्या जळगांवांत आयोजीत केल्ल्या कार्यावळींत 11,00,000 नव्या लखपती दिदींक प्रमाणपत्रां वांटली. तशेंच प्रधानमंत्र्यांनी लखपती दिदी हांचो सन्मान करून तांचे कडेन तांच्या वेवसायाविशीं चर्चा केली. या मेळाव्याक संबोधित करतना प्रधानमंत्र्यांनी नमूद केले की भारताच्या महिला शक्तीन समाजाचो आणि राष्ट्राचो फुडार उभारपाक सदांच योगदान दिला. महिला सक्षमीकरणासोबतच तांची सुरक्षा ही देशाची सर्वोच्च प्राथमिकता असा असे मोदी हांनी नमूद केले. न्याय शक्य तितलो सोपो आणि स्पष्ट करप ही प्रत्येकाची सामूहिक जापसालदारकी असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांनी सांगला. सगळ्यांक न्याय मिळवून दिवपा खातीर न्याय प्रणालीन तंत्रज्ञान आणि नवकल्पनांचो वापर करपाचे आवाहन तांणी केले. गुंतागुंतीच्या प्रक्रियांक लागून न्याय मेळप कठीण जाता असे तांणी म्हळे. काल जोधपुरात राजस्थान उच्च न्यायालयाच्या प्लॅटिनम ज्युबली समारोप सुवाळ्यात प्रधानमंत्री उलयताले. न्याय सोपो आणि स्पष्ट करपा खातीर देशान जायती इतिहासिक आणि निर्णायक पावलां उभारल्यात असे तांणी म्हळे. सरकारान अप्रासंगिक चल्ले जायते कायदे रद्द केल्या असे तांणी मुखार म्हळे. गुन्यांवकारी कायद्यान हालींच जाल्ल्या बदलांचो उल्लेख करून प्रधानमंत्र्यांनी ह्यो सुदारणा खूप गरजेच्यो असे म्हळे. नुसत्या जेटीचे 27 कोटी रुपया खर्चून सुदारणा करपाक विरोध करपी थाराव काल कुट्टाळे पंचायतीच्या ग्रामसभेन मानून घेतलो. बसके उपरांत खबराकारांकडे उलयतना सरपंच सानिया पेरेरा हांणी म्हळे की गोंय सरकार 17,000 चौखल मीटर लांब आनी 4 मीटर न्हंयच्या पोंदा खोलावपाक सोदता. तशें जालें जाल्यार तिसऱ्यो कालवां सारखे सैमीक पीक ना जातले. गांवचो चडसो लोक आज ह्या धंद्याचेर पोट भरता. त्या खातीर सरकारच्या ह्या प्रकल्पाक विरोध करपी थाराव मानून घेतला. कुट्टाळे पंचायतीक खाशेलो दर्जो मेळचो आनी दक्षीण गोंयांत सनबर्नाक विरोध करपी थाराव आज मानून घेतिल्ल्याची माहिती सरपंच सानिया पेरेरा हांणी दिल्या. शेनवारा उपरांत आयतारा लेगीत सगळ्याक पावस पडलो. दनपारा उपरांत पावसाचे प्रमाण उणे जाल्ल्यान मातशी थाकाय मेळ्ळी. फाटल्या 24 वरांत राज्यांत सरासरी 4.76 इंच पावसाची नोंद जाल्या. 1 जून ते आता मेरेन 3,728.6 मिलीमीटर म्हळ्यार 147 इंच पावसाची नोंद जाल्या. हे प्रमाण 44.5% चड आसा. हवामान खात्यान आज लेगीत ऑरेंज अलर्ट जारी केला. फाटल्या 24 वरांतल्या पावसाचो विचार करीत जाल्यार पेडण्या सगळ्यांत चड 160 मिलीमीटर पावसाची नोंद जाल्या. ऑगस्टाचे सुरवेक पावसाचो नेट आशिल्लो तरी श्रावण सुरू जातकच पावसाचो नेट उणो जालो. पावसान विसव घेतिल्ल्यान वत पडपासयत तापमान वाडपाक लागले. तरी शेनवारा सावन पावसान नेट ठरलो. रस्त्यार उदक साठून उरपासयत न्हंयांतल्या उदकाची पातळी वाडपाक लागली. पेडण्यासयत म्हापशा केपें आनी वाळपय वाठारांत चड पावस पडलो. आयतारा सकाळी मोठ्यो दडको पडल्यो. दनपारा उपरांत पावसाचे प्रमाण उणे जाले. पावसाक लागून शेनवारा सारखी आयतारा पडझड जावं ना. पावसाक लागून पणजेचे तापमान देऊन ते 26.5 अंशांचेर पावले. मुरगांवचे तापमान देऊन ते 26.7 अंशांचेर पावले. श्री कृष्ण जन्माष्टमीचो सण आज देशभर मनयतात. या निमतान व्हड संख्येन भाविक दर्शना खातीर देवळांनी वतात. उत्तर प्रदेशांतल्या मथुरा आनी वृंदावनांत जन्माष्टमी महोत्सव व्हड थाटामाटान मनयतात. श्री बांके बिहारी देवूळ, प्रेम मंदीर, वृंदावनांतले इस्कॉन देवूळ आनी मथुरा हांगाचे श्री कृष्ण जन्मभूमी देवूळ सयत हेर जायत्या देवळांक या निमतान खासा सजयल्यात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी सगळ्या देशवासियांक आनी परदेशांत रावपी भारतीयांक जन्माष्टमीच्यो शुभेच्छा दिल्या. राष्ट्रपतींनी आपल्या संदेशान म्हळां, आनंदाचो हो सण आमकां भगवान श्रीकृष्णाच्या दिव्य आदर्शांप्रती स्वताक समर्पीत करपाची प्रेरणा दिता. श्रीकृष्ण आनी अर्जून हांचे मदलो संवाद म्हळ्यार श्रीमद भगवद्गीता. हो पुराय मनीस जाती खातीर प्रेरणा आनी गिन्यानाचो एक शाश्वत स्त्रोत अशें तांणी म्हळां. भगवान श्रीकृष्ण हांची शिकवण आत्मसात करून देशाची प्रगती आनी समृद्धी खातीर वावुरपाचो संकल्प करचो असे तांणी मुखार म्हळां. उपराष्ट्रपतींनी देशवासियांक परबीं दिल्या. इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो.